खंड पाचवा प्रकरण नववे आश्रमाची स्थापना। कुंभाच्या यात्रेसाठी मी गेलो होतो ती माझी हरद्वारची दुसरी खेप होय। सत्याग्रहाश्रमाची स्थापना 29 मे 1915 रोजी झाली। श्रद्धानंदजींची मागणी होती की मी हरद्वारमध्ये राहावे। कलकत्त्याच्या कित्येक मित्रांचा अभिप्राय वैद्यनाथ धामामध्ये राहावे असा होता। राजकोटमध्ये राहण्याबद्दल कित्येक मित्रांचा फार आग्रह होता। पण मी अहमदाबादहून पुढे जात असताना पुष्कळ मित्रांनी मला अहमदाबाद पसंत करण्यास सांगितले व आश्रमाचा खर्च आपणच पुरा पाडण्याचे त्यांनी वचन दिले। घर शोधून देण्याचेही त्यांनी कबूल केले। अहमदाबादवर माझी दृष्टी होतीच। मी गुजराती असल्यामुळे गुजरातमार्फतच देशाची अधिकात अधिक सेवा करू शकेन अशी माझी समजूत होती। अहमदाबाद एकेकळी हातमागांचे मोठे केंद्र असल्यामुळे चरख्याचे काम येथेच अधिक चांगल्या तऱ्हेने चालेल अशी पण समजूत होती। गुजरातची राजधानी असल्यानेही येथील धनाढ्य लोकांकडून पैशाची मदतही होऊ शकेल ही आशासुद्धा होतीच। अहमदाबादच्या मित्रांबरोबर चर्चा होत असताना अस्पृश्यांचा प्रश्न निघाला होता। मी स्पष्टपणे सांगून टाकले होते की जर एखादा लायक अंत्यज बंधू आश्रमात येऊ इच्छिणारा भेटला तर मी त्याला अवश्य घेईन। तुमच्या अटींचे पालन करू शकतील असे अंत्यज थोडेच वाटेवर पडले आहेत असं म्हणून एका वैष्णव मित्राने स्वतःच्या मनाची समजूत केली। अखेरीला अहमदाबादमध्ये राहण्याचा निश्चय झाला। घराचा तपास करता मला अहमदाबादमध्ये राहून घेणाऱ्यांमध्ये श्रीयुत जीवनलाल बॅरिस्टर प्रमुख होते। त्यांचेच कोचरबमध्ये असलेले घर भाड्याने घेण्याचे ठरले। आश्रमाला नाव काय द्यायचे हा प्रश्न लगेच उपस्थित झाला। मित्रांबरोबर विचार केला। काही नावे पुढे आली। सेवाश्रम, तपोवन वगैरे सुचविण्यात आले होते। सेवाश्रम नाव बरे वाटत होते पण त्यावरून सेवेच्या पद्धतीची काही कल्पना येत नव्हती। तपोवन नाव पसंत करणे शक्यच नव्हते कारण तपश्चर्या जरी प्रिय असली तरी हे नाव फारच अवजड वाटले। आम्हाला तर सत्याची पूजा, सत्याचा शोध कर्तव्य होता, त्याचाच आग्रह धरावयाचा होता आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ज्या पद्धतीचा उपयोग मी केला तिचीच ओळख भारतवर्षाला करून द्यायची होती आणि तिची शक्ती कोठपर्यंत पोचू शकते ते पाहायचे होते। त्यासाठी मी व माझ्या सोबत्यांनी सत्याग्रहाश्रम हे नाव पसंत केले। त्यामध्ये सेवा व सेवेची पद्धती या दोहोंचेही दिग्दर्शन सहजीच होत होते। आश्रम चालविण्यासाठी नियमावलीची आवश्यकता होती। त्यासाठी नियमावली तयार करून तिच्यावर अभिप्राय मागविले। अनेकांचे अभिप्राय आले। त्यात सर गुरुदास बॅनर्जींनी दिलेला अभिप्राय हा माझ्या स्मरणात राहिलेला आहे। त्यांना नियमावली आवडली पण त्यांची अशी सूचना होती की व्रतांमध्ये नम्रपणाच्या व्रताला स्थान दिले पाहिजे। आपल्या युवक वर्गामध्ये नम्रतेची उणीव आहे असा त्यांच्या पत्राचा ध्वनी होता। नम्रपणाचा अभाव मला ठिकठिकाणी जाणवत होता खरा, पण नम्रपणाला व्रतामध्ये स्थान दिल्याने नम्रता ही नम्रता राहतच नाही अशी शंका वाटत होती। नम्रतेचा पुरा अर्थ तर शून्यता होय। इतर व्रते ही शून्यता प्राप्त करण्याची साधने आहेत। शून्यता ही मोक्षाची स्थिती आहे। मुमुक्षुच्या किंवा सेवकाच्या प्रत्येक कार्यामध्ये जर नम्रता, निरभिमानता नसेल तर तो मुमुक्षू नव्हे, सेवक नव्हे, तो स्वार्थी होय, अहंकारी होय। आश्रमामध्ये त्यावेळी सुमारे 13 जण तामिळी होते। माझ्याबरोबर दक्षिण आफ्रिकेहून 5 तामिळी मुले आली होती आणि बाकीची येथीलच। सुमारे 25 स्त्री पुरुषांनिशी आश्रमाची सुरुवात झाली। सर्वजण एकत्र जेवीत असत व एकाच कुटुंबाची माणसे असावी अशा तऱ्हेने वागण्याचा प्रयत्न करीत।